पान लागलं तेव्हा 12 जून 1980 ची सकाळ, वार गुरुवार. वेळ सकाळचा 8 सुमार असेल. रेस्कॉन कंपनीला सुट्टी असल्यामुळे जरा उशिराच उठलो होतो. बाहेर बुलेट मोटरसायकलचा आवाज आला म्हणून डोकावलो तर दारात माझा मित्र डॉक्टर विवेक परांजपे हजर. मी त्याला विचारले, अरे एवढ्या सकाळीच काय काम काढलेस? त्यावर तो म्हणाला, आज एका शाळेत माझे व्याख्यान आहे आणि त्यासाठी मला एक चांगला नाक दे. डॉक्टर विवेक परांजपे हा फ्रेंड्स ऑफ ॲनिमल्स या संघटनेचा निर्माता आणि मुख्य प्रवर्तक होता आणि तो सर्पासंबंधीच्या गैरसमजुती आणि भीती लोकांच्या मनातून दूर करणे यासाठी आपल्या संघटनेतर्फे निरनिराळ्या ठिकाणी जिवंत साप बरोबर नेऊन व्याख्यान देत असे. त्यावेळेला माझ्याजवळ विषार बिनविषारी असे 50 आसपास साप होते, त्यात डझनभर नाग होते. मला विवेकने नाग मागितल्यावर मी पिंजऱ्यातून 4 मोठे आणि निवडक नाग माझ्या हुकस्टिकने बाहेर काढले. ते 4 नाग संथपणे फणा काढून आमच्या हालचाली पाहत उभे होते आणि तेवढ्यात विवेकचे लक्ष एका बाजूच्या पिंजऱ्यात ठेवलेल्या नागाकडे गेले आणि त्याने मला त्या नागासंबंधी विचारणा केली. काय सुंदर दिसतोय हा नाग, केव्हा पकडलास? मी त्याला सांगितले की त्याला पकडून फक्त 5 दिवस झालेत. त्याने तो नाग मला बाहेर काढायला सांगितला. मी शांतपणे हुकस्टिकने त्या नागाला पिंजऱ्यातून बाहेर काढला आणि समोर जमिनीवर ठेवला. क्षणार्धात तो 4.5 फुटी नाग आपला फणा उभारून जवळजवळ 1.5 फूट उभा राहिला. तो त्वेषाने थरथरत होता. त्याचा फणा पातळ पण रुंद होता आणि त्यावरची द्विवलयांकृत मुद्रा अत्यंत रेखीव आणि स्पष्ट होती. अंगकांती हिरवट तपकिरी आणि सतेज होती. एकंदरीतच हा नाग इतर नागांपेक्षा दिसण्यात सरस होता. यावेळेला परिस्थिती अशी होती की मध्ये मी उभा, माझ्या पाठीमागे 2 मोठे नाग फणा काढून उभे होते आणि पुढे 2 पूर्ण वाढलेले नाग उभे होते आणि माझ्या अगदी समोर तो नवीन नाग उभा होता. 5 यमदूत योग्य संधीची वाट पाहत विवेकच्या पायांच्या हालचालींच्या अनुषंगाने डोलत होते. विवेक आपले पाय गारुड्याच्या पुंगीच्या डोलवण्याच्या हालचालीप्रमाणे एका लयीत हलवत होता. विवेकच्या आणि माझ्या हवा पाण्याच्या गप्पा चालल्या होत्या आणि एवढ्यात तो चुकार क्षण आला. मला काय दुर्बुद्धी आठवली. मी तो नाक बोलता बोलता सहजगत्या माझ्या उजव्या हाताच्या पंजात अंगठ्या शेजारील 2 बोटे आणि पलीकडची 2 बोटे फाकवून मधल्या फटीत त्याच्या फण्याखाली धरला. त्या क्षणी तो नाग विवेकच्या पायांच्या लयबद्ध हालचालींवर नजर खिळवून होता. जणू मी त्याला उचलल्याचे काहीच सोयीसुतक नव्हते. हां, पण ही वादळापूर्वीची शांतता होती. विवेकने मला काहीतरी विचारले आणि मी माझे अवधान जे पूर्णपणे नागाच्या डोक्यावर होते ते काढून फक्त क्षणभरच विवेककडे पाहिले आणि हाच क्षण सगळ्यात अवघड आणि चुकार होता. विवेकनेही त्याच्या पायाच्या हालचाली थांबवल्या होत्या आणि जणू सगळा काळच थांबला होता. मी विवेककडे बघितले, त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि परत उजव्या हातात उचललेल्या यमदूताकडे नजर वळवली आणि माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना, कारण त्या नागाने माझ्या अंगठ्याखालचा मांसल भाग आपल्या लवचिक जबड्यात व्यवस्थित पकडला होता आणि तो आपले तीक्ष्ण सुळे माझ्या हातात अधिकाधिक कसे रोवता येतील याच प्रयत्नात होता. त्याचे डोळे विस्फारले गेले होते आणि त्यात एक आसुरी समाधान होते. मला क्षणार्धात धोक्याची जाणीव झाली. मी डाव्या हाताने त्या नागाची मानगुट पकडली आणि थोडेसे पुढे ढकलवून त्याला माझ्या हातापासून उचकटून काढले. त्याचे दोन्ही विषदंत माझ्या हातात पूर्णपणे खोलवर रुतले होते आणि मिळालेल्या वेळात त्या महाभागाने भरपूर प्रमाणात विष माझ्या हातात टोचले होते आणि तरीही त्याचे समाधान झालेले दिसत नव्हते. तो अजूनही विषवमन करतच होता, कारण माझ्या उजव्या हाताच्या पंजावर जवळजवळ 4 चौरस इंच भागावर त्याचे सोनेरी पिवळसर विष पसरले होते. मी क्षणार्धात त्याला त्याच्या पिंजऱ्यात बंद केला आणि उजवा हात कमरेला गुंडाळलेल्या टॉवेलला पुसला. तेवढ्यात माझी आई दारात आली. मी तिला फक्त आई नाक चावला एवढंच बोललो. आत पळत जाऊन फडताळात मुद्दाम ठेवलेला आईच्या जुन्या सिल्कच्या साडीचा तुकडा स्वतःच्या उजव्या दंडावर घट्ट आवळून बांधला आणि परत बाहेर पडवीत आलो, कारण ते इतर चारही नाग बाहेरच होते. आणखी काही गोंधळ होण्याअगोदर मी ते परत पिंजऱ्यात बंद केले. आतापर्यंत अवाक होऊन बघणाऱ्या विवेकच्या लक्षात परिस्थितीचे गांभीर्य आले होते. त्याने मला हात पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या सौम्य द्रावणाने धुण्यास सांगितले. एवढे सगळे होईपर्यंत मला हातात चमत्कारिक वेदना जाणवायला लागल्या होत्या. सुळ्याच्या जखमातून रक्तस्रावही होत होता, डोक्यातही विचित्र ठणका जाणवत होता. आता आम्ही पुढील मार्गाला लागलो. मी एक चांगला नाग विवेकच्या व्याख्यानासाठी एका लहान पिंजऱ्यात बंद करून घेतला, अंगात कपडे घातले आणि आईबाबांचा निरोप घेऊन ससून रुग्णालयाच्या दिशेने प्रयाण केले. या अगोदरही दोन वेळा फुरसे हा विषारी साप चावला होता आणि त्या त्या वेळेचे अनुभव वेगळे होते. या वेळेला मात्र नाग चावला होता. हा अनुभव आम्हा सगळ्यांनाच नवीन होता. विवेकच्या मोटरसायकलवर पाठीमागे मी बसलो आणि आम्ही ससून रुग्णालयाच्या दिशेने प्रयाण केले. मध्येच विवेकला काहीतरी आठवले आणि त्याने आपली मोटरसायकल फिल्म इन्स्टिट्यूटकडे वळवली. त्याला त्याच्या एका मित्राला फोन करायचा होता. मी इन्स्टिट्यूटच्या बाहेरच्या बाजूला थांबलो. विवेक आत गेला होता. मी प्रवेशद्वाराच्या चौकटीचा आधार घेतला होता, कारण मला आपण अचानक तोल जाऊन पडू की काय असं वाटू लागलं होतं. रस्त्यावरची रहदारी वेगाने वाहत होती. ती मी अस्वस्थपणे पाहत होतो, कारण सभोवतालचं वातावरण बदलत चालल्याची जाणीव होत होती. मला समोरची प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू दुहेरी दिसत होती. नजर अस्थिर आणि चंचल होत चालली होती. या सगळ्याचा अर्थ फार भयान होता. मी निजधामाच्या दिशेने वाटचाल करत होतो. विवेकचा अजूनही पत्ता नव्हता. शेवटी एकदाचा विवेक आला आणि आम्ही वेगाने ससूनकडे कूच केली. मला सकाळी 8:20 नाक चावला आणि आम्ही साधारण 8:50 सुमारास जवळजवळ घर ते ससून असे 16 किलोमीटरचे अंतर पार करून गेलो होतो. ससूनमध्ये खाली बाह्यरुग्ण विभागात तपासणी आणि इतर चौकशा इत्यादी प्रकारात आणखी काही बहुमोल वेळ वाया गेला. सगळे सोपस्कार उरकून आमची रवानगी वॉर्ड क्रमांक 14 करण्यात आली. मी सगळे जिने पायी चढत वॉर्डपर्यंत गेलो. वास्तविक मला चाकाच्या खुर्चीच्या सहाय्याने वॉर्डपर्यंत न्यायला हवे होते. ही बाब गंभीर होती. जिने चढल्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग वाढला होता. वॉर्डमध्ये गेल्यावर तिथल्या स्टाफ नर्सने मला ओळखलं आणि अल्पावधीतच परत विषारी साप चावून परत रुग्णालयात दाखल झाल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. तिच्या मते मी विषारी सापांबरोबर खेळून तारुण्यातच आयुष्य बर्बाद करून घेत होतो. इथेपर्यंत सगळं ठीक होतं. मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे समतोल होतो. सर्प हाताळणाऱ्या प्रत्येकाला मानसिकदृष्ट्या अत्यंत खंबीर असावेच लागते. आता मला एका पलंगावर झोपवण्यात आले. विवेक कुणी ओळखीचे डॉक्टर भेटतात का ते बघायला गेला होता आणि तो नतद्रष्ट चुकार क्षण आला. एक नर्स माझ्या पलंगाजवळ आली आणि तिने मला विचारले, हातावर आवळपट्टी बांधून किती वेळ झाला? मी तिला सांगितले, 1/2 होऊन गेला. त्यावर ती मला म्हणाली की पट्टी आता सोडवायला हवी. मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की माझी केस आता तुमच्या हातात आहे आणि मी तुम्हाला काहीही सूचना करणार नाही. काय करायचं किंवा नाही करायचं याचा निर्णय तुम्ही लोकांनी घ्यायचा आहे. हे बोलणं म्हटलं तर शहाणपणाचं होतं, म्हटलं तर प्रचंड मूर्खपणा होता. विनाशकाले विपरीत बुद्धी या न्यायाने त्या नर्सने माझ्या उजव्या दंडावर बांधलेली माझी आत्तापर्यंतची तारणहार उर्फ आवळपट्टी सोडली आणि मला डाव्या खांद्यावर टाकून ती नाहीशी झाली. आणि इथून पुढे सरकणारा प्रत्येक क्षण माझ्या आणि इतर संबंधितांच्या कसोटीचा ठरला. पुढचे काही क्षणच फक्त रिकामे आणि दिशाहीन गेले. नंतरची जाणीव जोरात लघवीला लागल्याची होती. संडासाची जागा माहीत होती. उठण्याचा प्रयत्नही केला पण वळता येईना. जणू शरीराला टनाचं ओझं बांधलं होतं. तसे नागदंश बरेच बघितले होते आणि वाचलेही भरपूर होते. आज स्वतः अनुभवत होतो. आता मात्र हृदय प्रचंड धडधडत होतं. श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. घसा दुखत होता. पापण्या खूप जड वाटत होत्या. झोपून टाकावेसे वाटत होते. आणि एवढ्यात विवेक पलंगाजवळ आला आणि काहीतरी विचारायला लागला. पण मी काय सांगितले हे त्याला कळलेच नाही, कारण माझे शब्द लाळेत लोळत आडव्या जिभेने बाहेर रेटले होते. क्षणार्धात त्याला धोक्याची जाणीव झाली आणि तो जोरात ओरडला, सिस्टर सिस्टर, पेशंट अनकॉन्शियस होतोय. आणि त्याची डॉक्टरला गाठण्यासाठी पळापळ चालू झाली. माझी काही क्षणातच बिघडलेली परिस्थिती बघून नर्सेस आणि इतरांची धाबी धणांडली होती. डॉक्टर जागेवर नव्हते आणि नियती आणि परिस्थिती दोन्ही माझ्या विरुद्ध होत्या. पण माझी जबर इच्छाशक्ती अजूनही माझ्या बाजूने नेट लावून होती. विवेक परत माझ्याजवळ आला. त्याचा चेहरा विदीर्ण झाला होता. तो पाहून मला हसू येत होतं. तो मला कळवळून सांगत होता, राजू तू हसूही नकोस आणि बोलूही नकोस, तू खूप भयानक दिसतोयस. मी त्याला सांगत होतो, तू लेक्चर करच, माझी काळजी करू नको. नेमके तोंडातून काय शब्द बाहेर पडले सांगणं अवघड आहे. आत्तापर्यंतची परिस्थिती आणखीनच अवघड झाली होती. श्वास अडखळत होता. शरीर ताठरत चाललं होतं. डोळे वर गेले होते आणि पापण्या पडल्या होत्या. त्यातूनही मी उरल्या सुरल्या जाणीवा जमा करून स्वतःवर लक्ष केंद्रित करत होतो. प्रचंड इच्छाशक्ती वापरावी लागत होती. मन शांत होतं. आई वडील भाऊ बहीण मित्र प्रेयसी कुणाचीच आठवण ओढ काही येत नव्हतं. एक चमत्कारिक अशी अज्ञाताची ओढ जाणवत होती. बाकी सगळ्यात जाणीवा मनाची स्पंदनं गोठत चालली होती. विवेक जेव्हा सगळी जुळवाजुळव करून परत माझ्याजवळ आला तोपर्यंत मी पूर्णपणे पलीकडे पोचलेलो होतो. विवेकचा स्वतःचा वैद्यकचा व्यवसाय होता. माझी अवस्था बघून त्याच्या लक्षात आलं की मला श्वसन संस्थेचा अर्धांगवायू होऊन मी कोमात गेलो आहे. त्याने ताबडतोब पलंगावर चढून स्वतःच्या हाताने माझ्या छातीवर दाब देऊन कृत्रिम श्वसन पद्धत अवलंबायला सुरुवात केली. विवेकला पलंगाजवळ येण्यास काही क्षण जरी उशीर झाला असता तर मानवी आयुष्यात योगायोगाला बरंच महत्व असतं. मी ससूनमध्ये दाखल होण्या अगोदर पहाटे एक रुग्ण सासवड गावाहून ससूनमध्ये दाखल झाला होता. त्याला कानामागे झोपेत असतानाच नाक चावला होता. हा रुग्ण दाखल झाल्यावर काही वेळातच दैवगतीने परलोकवासी झाला. पण त्याला उपचारासाठी म्हणून जो कृत्रिम श्वसन पद्धतीत हाताने दाबायचा फुगा आणला होता तो त्याच वॉर्डात होता. तो कोणीतरी धावपळ करून आणला आणि तो लावण्यात आला. पण दरम्यानच्या काळात विवेकने हाताने छातीवर दाबून माझ्या अचेतन फुफ्फुसांना चेतना देऊन माझा मृत्यू त्या क्षणी तरी टाळला होता. एव्हाना मी ससूनमध्ये असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मित्र नातेवाईक जवळची सगळी मंडळी हॉस्पिटलमध्ये येऊन पोचली. माझ्या शेजारी माझे सगळे मित्रमंडळी बसले होते. माझा भाऊ श्रीकांत देखील होता. ते सगळे मिळून तो फुगा प्रत्येकी 20 मिनिटे असा सातत्याने कुठेही चूक होऊ न देता जवळजवळ 23 तास दाबत होते. आणि प्रयत्नवाद आणि इच्छाशक्ती यांची महती सांगणारा तो क्षण आला. माझ्या आयुष्यातली सोनेरी पहाटच होती ती. ससूनचे तज्ज्ञ डॉक्टर परिचारिका मित्र आई वडील आणि इतर आप्तेष्ट या सगळ्यांच्या जोडीला माझ्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आणि योग्य वैद्यकीय प्रयत्नामुळे मी मृत्यूरूपी भोज्याला शिवून परत इहलोकात आलो होतो. 13 जूनच्या पहाटेच्या आसपास शुद्धीवर आलो. पण मला माणसे ओळखता येत नव्हती. विचित्र भास होत होते. मारामारी करण्याची तीव्र इच्छा होत होती. तोंडातून अश्लाघ्य भाषा बाहेर पडत होती. शेवटी मी जेव्हा 4 लोकांना आवरला जाईना तेव्हा मला पलंगाला बांधून ठेवण्यात आले. डॉक्टरांना माझ्या मेंदूवर नागाच्या विषाचा परिणाम झाल्याची शंका वाटत होती. पण नंतरच्या दिवशी बराच ठिकाणावर आलो. हात सगळ्या बोटांसकट प्रचंड सुजला होता. अंगातील 75% शक्ती संपली होती. तोंडातून सतत फेस येत होता. तो सारखा सक्शन मशीन लावून काढावा लागत असे. पण मरण्यापेक्षा ही दुय्यम लक्षणं नक्कीच सुसह्य होती. या सगळ्या गोंधळानंतर मला आठवड्याभराने घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. मला ही घरची ओढ लागलीच होती, कारण घरी 50 सापरूपी पोरे वाट पाहत होती. त्यांचं पोट पाणी हगणं मुतणं पाहणं जरुरीचं होतं. रुग्णालयातही भरपूर गर्दी असल्यामुळे जास्त दिवस जागा अडवून राहणं उचित नव्हतं. घरी आल्यावर हाताचं ड्रेसिंग, मलमपट्टी इत्यादी सगळं घरीच करत होतो. रोज ससूनपर्यंत जाण्याइतकं बळच नव्हतं अंगात. पण काही दिवसांनी हातातून प्रचंड नासकं रक्त आणि पू यायला लागल्यामुळे परत 8 दिवस रुग्णालयात राहून आलो. या सगळ्या शेवटच्या पर्वात माझ्या आईने आणि वडिलांनी प्रचंड त्रास सहन करून मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या परत ठिकाणावर आणलं आणि काही दिवसात पूर्ववत होऊन पुन्हा साप धरायला मी सज्ज झालो. पान लागलं तेव्हा. लेखक राजन शिर्के. वाचक स्वर अक्षय वाटवे. पूर्वप्रसिद्धी श्रावण दिवाळी 1994.